chinimandi.com podcast.
धामापूर साखर कारखाना थेट उसाच्या रसापासून बनवणार इथेनॉल. साखरेच्या दरात होणारी घट, लॉकडाऊनमुळे ठप्प झालेली निर्यात आणि अतिरिक्त उत्पादनामुळे साखरेचा साठा ठेवण्यासाठी नसलेली जागा, यामुळे धामापूर साखर कारखान्याने यापुढे इथेनॉलचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे कारखान्याचे साखरेवरचे अवलंबत्व कमी होईल आणि इथेनॉलच्या विक्रीमुळे उसाचे बिलही भागवता येईल. यामुळे कारखाना शेतकऱ्यांनाही उसाचे बिल वेळेवर देऊ शकेल. अतिरिक्त साखर उत्पादनामुळे घरगुती बाजाराबरोबरच जागतिक बाजारातही साखरेच्या किमतीवर मोठा दबाव आहे. या दबावाचा थेट परिणाम साखर कारखान्यांच्या बॅलन्स शीटवर दिसून येत आहे आणि यामुळे शेतकऱ्यांची बिले भागवण्यात उशीर होत आहे. आता धामापूर साखर कारखान्याने इथेनॉल उत्पादनाला उत्तेजन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. सरकारने एक अधिसूचना काढून साखर कारखान्यांना अतिरिक्त साठ्याशी निपटण्यासाठी इथेनॉल उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सांगितले होते. भारत सरकारच्या खाद्य व सार्वजनिक वितरण विभागाकडून 13 मे 2020 जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत असे सांगण्यात आले आहे की भारतातील साखर कारखाने अतिरिक्त साठ्यांचे नियोजन करू शकतात. केंद्र सरकारने साखर कारखान्यांना इंधन ग्रेड इथेनॉल उत्पादनासाठी अतिरिक्त ऊस आणि साखरेला डायव्हर्ट करण्यासाठी सांगितले आहे. अतिरिक्त साखर साठा कारखान्यांसाठी डोकेदुखी बनला आहे. साखरेच्या विक्रीवर याचा परिणाम होत आहे आणि त्यामुळे किमतीत घट झालेली आहे. देशामध्ये साखरेच्या अतिरिक्त साठ्याशी निपटण्यासाठी सरकारने कारखान्यांना साखर इथेनॉलमध्ये परावर्तित करण्याची परवानगी दिलेली आहे. अलीकडेच केंद्र सरकारने बी हेवी मोलॅसिसवाल्या इथेनॉलच्या किमती 52.43 रुपये प्रति लिटर वाढवून 54.27 रुपये प्रति लिटर केली आहे. तर दुसरीकडे सी हेवी मोलॅसिसवाल्या इथेनॉलची किंमत 43.46 रुपये प्रति लिटरपेक्षा वाढून 43.25 रुपये लिटर इतकी केलेली आहे. उसाचा रस, साखर, साखर सिरप यापासून थेट बनणाऱ्या इथेनॉलचा दर 59.48 रुपये प्रति लिटर इतका करण्यात आलेला आहे.